अलख निरंजन।
पासून झाले मच्छिंद्रनाथ, गोरक्ष जन्मले गौरी भस्मात, जालिंदर उत्पत्ती यज्ञ कुंडात, कानिप जन्मले गजकर्णात। रेवतीरी जन्मले रेवननात, ब्रह्माचा पुत्र चरपटीनात, वटवृक्ष पोटी नागेशनात, मीननात जन्मले स्त्री राज्यात। कर्दम पुतळा गैनीनाथ, हातपाय तोडिले चौरंगीनाथ, त्या पिंगलेचा पती भरतरीनाथ। दाविला मूळ मार्ग शबरी विद्येचा, अघटित महिमा कळे सिद्धांचा। नाथाचं मला लागल ध्यान, सिद्धेश भाऊन लिहिलंय गाण, निशंत गुरुचं पोटी पुराण, पुढच्या वेळेला सांगल ध्यानानं।